नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या मजस्तित्व द्वितीयांत. नवरात्रीच्या शुभेच्छा सर्व मजस्तित्व ऐकणाऱ्यांना. व्यंकटरमणाचे आशीर्वाद सदा असून दे आणि देवी तुळजा भवानी तुम्हाला सदा सर्व काळी रक्षा करून दे. मजस्तित्व द्वितीयच्या पहिल्या भागांत मी तुम्हाला श्री आनंदराव वशिष्ठांच्या पेटी ऐकवणारी आहे. आनंदराव वशिष्ठने एक रिटायर्ड बँकर आणि त्यांनी त्यांचे रिटायर्ड जीवन पुरापुरा आमच्या मराठीला एक नम वाट दाखवण्यात गाठलेत. त्यांनी आमच्या मराठीच्या शब्दकोशावर काम करत आहेत. त्यांनी कराच काम कसं म्हणजे एक रिसर्च स्टुडंट सारखं. सो चला ऐकून ना काय म्हणतात आनंदराव वशिष्ठ आमच्या भाषापरती. धन्यवाद तुम्हाला श्री आनंदराव वशिष्ठ मजस्तित्वाच्या आजच्या भागांत वेळ काढून याकरता. आजच्या इंटरव्ह्यूच्या लक्ष येऊन तुमचं प्रयत्न इन द कन्सेप्शन आणि डेव्हलपमेंट ऑफ अ टँजिबल मराठी शब्दकोश. साई श्रीधर जनार्दन माझ्या अस्तित्वाचे एक भागांत शब्दकोश प्रकल्पाबद्दल सांगितले होते, ज्याला तर मला तुमचे तोंडांसू ऐकामते आहे कारण की हे तुमचं ब्रेन चाइल्ड. माझा पहिला प्रश्न येऊन की का आणि कसं तुम्ही हे प्रकल्प आरंभ करला आणि कसं तुम्ही घेतलांत पहिलं पाऊल या प्रकल्पा आकार द्याकरता.
अच्छा, मी माझ्या अस्तित्वचं कार्यक्रम मला स्वागत करत त्याला उजंड थँक्स. दॅट्स अ फर्स्ट थिंग विच आय नीड टू टेल यू. उजंड थँक्स अगेन. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्याच पुढे मला एक सांगता आहे. साई श्रीधर जनार्दन यांच्या लेक्सिकॉन प्रोजेक्ट आणि माझ्या डिक्शनरी प्रोजेक्ट हे दोन्ही वेगळं वेगळं आहे. त्यांच्या लेक्सिकॉन प्रोजेक्ट त्यांनी 4-5 महिन्याच्या पुढे आरंभ केलं आहे आणि त्याचा उद्देश तंजावर मराठीचं एक लेक्सिकॉन तयार करणे आहे असं वाटतं मला. त्यांनी ह्याच्याविषयी आणि त्यांनी माझ्याकडं मात्र नव्हो पण MDMSच्या 3-4 वेगळ्या लोकांबरोबर पण संपर्कात आहेत.
ओके,
त्यांचे हे प्रोजेक्ट कसलं काय रूपाचं असं हे इथवरच निश्चय कलाम असं म्हणून साई श्रीधर जनार्दन मला ते वेळी सांगितलं होतं. माझ्याकडून मी त्यांच्या प्रोजेक्टाला एक स्ट्रक्चर कळवलो. हे विना त्यांचं आयडिया आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या MDS कमिटी मेंबर्स यांच्या विषय अभिप्राय हे सगळे त्यांच्या कमिटीने चर्चा करून पुढे जातील. माझे डिक्शनरी मी 2009 फेब्रुवारी आरंभ केलो आणि तेच वर्षी एप्रिलांत माझ्या ब्लॉगमध्ये अपलोड करायला आरंभ केलो. माझं हे डिक्शनरी माझं दक्षिणी मराठी पुनरुद्धारणी प्रोजेक्ट हे जे एक भाग आहे. DMP प्रोजेक्टांत डिक्शनरी विना आणखीन वेगळे वेगळे विभाग असल. वॉट आय मीन इज DMP हॅज गॉट अ मच बिगर अजेंडा दॅन ओनली हॅव अ डिक्शनरी. आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. मी 2008 कसा का आरंभ केलो म्हणून हे मी 2008 रिटायर झालो बँकातून आणि 7-8 महिना उघ बसलो होतो. वय होता होता आमच्या बुद्धी मंद होत जाईल म्हणून अगदीनालीन कळलंच. वयापणा एक नव भाषा शिकलं तर बुद्धीला चोकोट म्हणून खुटकी वाचलो. एक नव भाषाला कुठं उडकी जाणं कोणाला विचारणं असं योजना करत असताना मला वाटलं का आमच्याच तंजावर भाषा शिकलता नाही म्हणून. हे पण एक थोर प्रश्नच का म्हणजे तंजावर मराठी विषयी तुम्हाला कोटीन काही मिळणार. आमची भाषा शिकाच पुढे त्याला एक नव दिशा म्हणजे पुनरुद्धार करलं तर याच्या पुढेच काम होईल असं मला वाटतं. हे उद्देशानं मी माझ्या दक्षिणी मराठी पुनरुद्धारण प्रोजेक्ट आरंभ केलो 2009 जानेवारी आरंभ केलो आणि माझ्या ब्लॉगांत एप्रिल 2009 अपलोड करायला आरंभ केलो. माझ्या ब्लॉगाचं नाव आहे vishnugar.blogspot.com. त्याच्यानंतर तुम्हाला विषय होऊन माझ्या DMP प्रोजेक्टाविषयी विवर मिळालं.
सो कसं वाटतं एवढं वर्ष होंगलं प्रोजेक्ट आरंभ करून कसं वाटतं तुम्हाला आता?
मला मी तुम्हाला सांगितलं की का म्हणजे ऍक्च्युली बेसिकली इज अ पर्सनली माझ्या हेल्थ प्रोसेस फॉर मी ऍक्च्युली कीप माय ब्रेन ऍक्टिव्ह. म्हणजे एक ओपन एंडेड प्रोजेक्ट आहे म्हणजे कमाय ते संपणार नाही. पुन्हा नवनवा आयडियाज मला येताना याच्याबरोबर ते जोडून जाईल ते ते मला बरं वाटतं. मी दिवसवाडी मला एक 4-5-7-8 घंटे मी याच्यावर बसतो मी कम्प्युटरांत.
ओके,
सो एक देवा मी ते माझ्या प्रोजेक्टला वापस ते रिव्हिजिट करताना काहीतरी करेक्शन्स ॲडिशन्स मॉडिफिकेशन असं करतच असतो मी. मला खरं सांगितलं मला वेळच मिळते नाही आणि मला माझ्या वाईफाला पण ऍक्च्युली ते आवडते नाही. बट तिला वॉइस इज हॅपी इज बिकॉज त्यांचे ते TV प्रोग्राम्स मी इंटरफेअर करते नाही. टीव्हीला भांडाभांडी होत नाही. मी माझ्या कम्प्युटर झाल्या तरी त्यांचे TV झालं. सो इट मेंटेन्स पीस इन द हाऊस.
Absolutely. So, यात्रा आरंभ करता तुम्हाला काय काय अडचण मध्ये आलं, काय काय तुम्हाला अडचण फेस करा आमते पडलं?
मिशन म्हणजे काय, बिगेस्ट चॅलेंजेस अँड अकॉम्प्लिशमेंट्स?
वय तेच ते तर ऑब्व्हियसली तुम्ही काम जे इंडियात रिसर्च करत आहे ते करते आम्हाला तवडणाली कळल की केवढं चॅलेंजिंग जॉब, डेटा मिळणं गव्हर्नमेंटकडून अप्रूव्हल मिळणं, सो त्याचे प्रति काय सांगत
आय थिंक वॉट युअर सेईंग इज ॲब्सोल्युटली राईट. नो मी पहिल्या चॅलेंजेस काय काय होतं म्हणून सांगतो. मी पुढे सांगितलं त्यास काय तंजावर मराठी विषयी तुम्हाला कुठेही काही मिळला हेच तेवढ्यापेक्षा मोठं अडचण म्हणून मला वाटतं. इंटरनेट आंत भरून उडकून पाहिलो काही मिळलं नाही. 21व्या शतकांत आम्ही बोलायचे तंजावर मराठी विषयी तुम्हाला कोटीन काही मिळणार.
राईट.
महाराष्ट्रात प्रत्येक पुणे युनिव्हर्सिटीच्या मराठी विभागाला संपर्क केलो. तिकडला प्रोफेसर पुंडे यांचं कॉन्टॅक्ट केलो. ह्यांनी पुणे युनिव्हर्सिटीच्या मराठी विभागाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. काही झालं नाही. त्यांनी मला डॉक्टर कल्याण काळे यांचं विचारायला सांगितलं. ह्यांनी पण एक सदर म्हणजे अध्यक्ष होते पुणे मराठी डिपार्टमेंटाचे. ह्यांच्याकडून पण मला काही मला मिळलं नाही. तसेच महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्था इकडला डायरेक्टर श्री गिरीश फटके म्हणून यांस पण संपर्क केलो. काही प्रयोजन झालं नाही. म्हणजे तंजावर मराठी विषयी महाराष्ट्रातून मला काही हेल्प काही नाहीच मिळलं नाही. असल्या त्या परिस्थितीत काय कसं पुढे जाणं हेच मला थोडं प्रश्न झालं, विचार झालं. त्यावेळी निश्चय केलो माझं काम होम म्हणजे मी स्वतः काहीतरी करलं तरी होईल. म्हणजे सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प म्हणून सांगतात की त्याच्या आमच्या मराठीचं एक डिक्शनरी लिहिलं तर काय असं वाटलं मला. आता साई श्रीधर जनार्दन आरंभ केलं ते असं एक वोकॅब्युलरी आरंभ केलो म्हणजे 2009 जानेवारी यंत होते ते. त्यावेळी इंटरनेट आंत की फेसबुक आंत की तंजावर मराठी लोकांचा समूह कोण तीन होत नाही. म्हणजे आमच्या मराठी बोलणार वेगळ्या लोकांच्या कडून पण काय सहाय्य मिळणार अवस्था. आमच्या समुदायाच्या पहिले ऑनलाईन ग्रुप म्हणजे श्री सेलवनकर, रवी सेलवनकर यांच्या फेसबुक आंतला TMG ग्रुप September 2009 आंत आरंभ झालं. म्हणजे माझ्या प्रोजेक्ट आरंभ होऊन सुमार 6 महिन्याच्या नंतर,
वय 6 महिन्यानंतर
हे परिस्थितीत मीच बसून 1,000-1,500 गोष्ट कागदांत लिहून माझे प्रोजेक्ट आरंभ केलो. इट वॉज ॲक्च्युली आय कॅनॉट कॉल पेन स्ट्रेकिंग बट ॲक्च्युली इज अ वर्क ऑफ पॅशन म्हणून सांगूया मला, नॉट अ पेन स्ट्रेकिंग. ब्लॉग अंत अपलोड करताना असं वाटलं काय एक एक गोष्टी वाक्यांत प्रयोग करून दाखवताने म्हणून असं केलं तर दोन कार्य होईल. डिक्शनरीला डिक्शनरी इन होईल, तसेच आमची भाषा कसं लिहिणं हे दाखवायची होईल.
व्याकरण मिळेल आमच्या भाषा.
एक्झॅक्टली, 2 birds in 1 stone म्हणून सांगतात की तसं एक्झॅक्टली द पॉइंट. त्याच्यानंतर DMP प्रोजेक्ट एक रूपांत आल्यावर साऊथ इंडियन महाराष्ट्र असोसिएशन म्हणजे सीमा हैदराबाद हे जे ते वेळेचे व्हाईस प्रेसिडेंट मिस्टर RR चंद्रन यांनी मला फार सहाय्य केलं. आय एम ग्रेटली इंडेटेड टू हिम. ही सेंड मी अ लॉट ऑफ वर्ड्स बिकॉज ही रिमेंबर्ड वर्ड्स ऑफ स्पोकन बाय हिज ग्रँडमदर विथ हुम ही ग्रू अप ॲज अ किड. ते आठवण करून मला पुष्कळ पाठवून दिलं होतं. दॅन ही अँड कॉन्स्टंटली आम्ही त्यांच्याबरोबर ईमेलांत संपर्कात होतो. फार चर्चा झालं आणि ते ही गिव्ह मी अ लॉट ऑफ हेल्प बट ही रिफ्युजेस टू टेक द क्रेडिट फॉर व्हॉट ही हॅज डन डिस्पाइट द फॅक्ट दॅट आय हॅव गिव्हन एक्नॉलेजमेंट इन माय वर्क. आणि तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग होतं व्हॉट आर युअर अकॉम्प्लिशमेंट्स. म्हणजे हे प्रश्नाला मीच उत्तर दिलं तर बरोबर असणार तरी सांगतो.
झालं तर तुमच्या विना कोणीच नाही आहे प्रोजेक्टात इन्वॉल्व्ड. सो तुमच्या तोंडातूनच तुमचे प्रश्न ऐकाल ते पडायला मला. सो दॅट इज इंटरेस्टिंगली इट्स अ गुड थिंग.
आय अंडरस्टँड. म्हणजे इट्स ऍक्च्युली वन मॅन शो म्हणून सांगूया बट आय एम नॉट रिअली हॅपी अबाउट दॅट. इनफॅक्ट आय वॉन्ट दिस टू बी अ मल्टी मॅन शो. टू दॅट एक्सटेंट साई श्रीधराचा एफर्ट आय रिअली अप्रिशिएट. आणि त्यांनी मला एक दिवस सांगितलं होतं आमचे ते काय ते प्रोजेक्ट मर्ज करायला होईल का म्हणून. ते मर्ज करून मी एक त्यांचे एक स्ट्रक्चर करायला दाखवून पाठवलो. देन आय टोल्ड यू काइंडली कंटिन्यू युअर प्रोजेक्ट बिकॉज द टार्गेट ग्रुप्स आर स्लाइटली डिफरंट. मी याची विषयी नंतर सांगतो होता. आता हे तुम्ही काय विचारला म्हणजे ते अकॉम्प्लिशमेंट्स म्हणून. म्हणजे मी म्हटलं म्हणजे आय के नॉट से अबाउट माय ओन अकॉम्प्लिशमेंट्स. तरी मी सांगतो म्हणजे दक्षिण मराठी पुनरुद्धारणी प्रोजेक्ट आरंभ करा पुढे कोणी असेल तर काम केलं होतं नाही. माइंड इज द फर्स्ट एव्हर अटेम्प्ट टू रेकॉर्ड अवर लँग्वेज ॲज स्पोकन इन द 21st century. इट्स अ फर्स्ट एव्हर अटेम्प्ट टू प्रिपेअर अ डिक्शनरी ऑफ तंजावर मराठी ॲज स्पोकन इन द 21st century. हे गोष्ट मला फार गौरवाचं आहे असं वाटतं मला.
असूनही हो मग.
बट फ्रँकली आय वॉन्ट मोर अँड मोर पीपल ऑफ आवर कम्युनिटी टू गेट इन्वॉल्व इन इश्यूज रिलेटिंग टू अवर लँग्वेज, ओनली देन विल आय फील सॅटिस्फाईड. आणखी एक सांगतो, माझा ब्लॉग पाहून जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचं एक रिसर्च स्कॉलर सौ मानसी केळकर ईमेल आता कॉन्टॅक्ट केलं आहे आणि सांगितलंय, अँड आय कोट, दिस इज मानसी केळकर करंटली वर्किंग ऑन माय पी एच डी प्रपोजल डिस्क्रिप्टिव ग्रामर ऑफ तंजावूर मराठी. आय एम फॉलोईंग युअर ब्लॉग्स सिन्स 2 इयर्स अँड दोज आर द मेजर इन्स्पिरेशन्स फॉर मी टू टेक अप दिस प्रोजेक्ट. आय वुड लाईक टू टेक युअर परमिशन टू मेक यूज ऑफ युअर डिक्शनरी ॲज अ रेफरन्स, अनकोट. आता मानसिक कलकलाला माझ्या डी एम पी प्रोजेक्ट पाहून आमच्या मराठीवर एक रिसर्च करावं असं वाटलं तर ऐकून मला माझ्या प्रश्नाला सार्थक झालं म्हणून असं वाटतं. दॅट्स माय सेकंड इफ आय कॅन से अकॉम्प्लिशमेंट्स ऑर व्हॉट एव्हर इट इज. आणखीन एक झालं, तसेच प्रोफेसर डॉक्टर एस एन श्रीधर यांनी डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस प्रोफेसर अँड प्रोफेसर ऑफ लिंग्विस्टिक्स अँड इंडिया स्टडीज ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क स्टोनी ब्रुक, ह्यांनी आणि ह्यांच्या कोलीग आणि पत्नी प्रोफेसर कमल श्रीधर म्हणून हे दोघींना 2011 मला भेटायला माझ्या घराला आलं आणि 2-3 घंट्याचा रेकॉर्डेड इंटरव्ह्यू केलाय. डॉक्टर कमल श्रीधर इज करंटली असोसिएटेड प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ एशियन अँड एशियन अमेरिकन स्टडीज अँड लिंग्विस्टिक्स. ह्यांची मातृभाषा तंजावर मराठी आहे,
आमची भाषा.
ह्यांनी आता लँग्वेज मेंटेनन्स अमंग तंजावर मराठी स्पीकर्स हे विषयावर एक पुस्तक लिहत आहेत. माझ्या ब्लॉग पाहून मला भेटायला आलंय हे ऐकून मला फार गौरव वाटलं. तंजावर मराठीला पुनरुद्धारण करायला त्यांच्याकडून काय सहाय पाहिजे तरी करायला तयार आहे असं जाताना सांगून गेलं.
कसं आलं आम्ही दक्षिणी मराठी म्हणतो सांगा, मग का आम्ही तांजावर मराठी म्हणतो सांगता नाही? तुम्ही नम म्हणतो रिडिफाईन करला तांजावर मराठी दक्षिणी देशस्थ मराठी म्हणतो त्या परती काही सांगा.
मी सांगतो आमच्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड एव्हरीबडी नोज इट इज देअर. आमचे पूर्वज तांजावर संस्थान स्वाधीन करून ते ठिकाणाच आमचा देश म्हणून तिकडेच राहिलं त्याकरता आमच्या भाषेला तंजावर मराठी म्हणून नाव आलं. पण आता तंजावर मराठी तंजावर प्रांतात आमचे लोक जास्ती नाहीत, भरून त्यांना बाहेरच गावांत स्थिर होऊन राहतात आणि तंजावरांत आमच्या लोकांचं 150-200 कुटुंबपणी आहे का म्हणून मला संशयाचे. आता चेन्नईत तंजावरापेक्षा जास्ती लोक आहेत, भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत परदेशांत कोणी आहेत आमचे लोक तिकडे तिकडे उजून वाटलं तर नव्या पिढीचं आमच्या लोकांचं तंजावर म्हणजे किती अभिमानी प्रीतीहीन वाटलं हे विचारूनच कळावं. ह्याच्या बद्दल आम्हाला नुसतं दक्षिणाचं मराठी लोक असं म्हटलं तर आणखीन थोडं उचित होईल म्हणून मला वाटतं. आणि दक्षिणाचे मराठी लोक म्हणून सांगितले की आमची भाषा दक्षिणी मराठी म्हणून सांगणार ते चूक आहे नाही. चूक नाही
आणि दक्षिण भारतांसूनच आहे.
बेसिकली आय फील दॅट आय एम नॉट अ महाराष्ट्रीयन बट माय मदर टंग इज मराठी. आय एम अ साऊथ इंडियन, व्हेरी क्लिअर अबाउट दॅट. अँड दॅट इज अवर आयडेंटिटी, वी आर साऊथ इंडियन्स. आम्ही ते मर्ज झालं तर आमची आयडेंटिटी आम्ही वी लूज. सो वी आर साऊथ इंडियन्स अँड द मदर टंग इज मराठी. डेफिनेटली इट इज मराठी, इट्स अ डायलेक्ट ऑफ मराठी. मे बी या अपभ्रंश झाला आहे बट नेव्हरदलेस इट इज मराठी.
ते युनिक आयडेंटिटी आम्ही मेंटेन करू.
दॅट इज द रिझन. अँड आता आणखी एक आमच्या भाषेला उद्धार करायचा उद्देश म्हणजे नव पिढीचे लोकां करता आहे आम्ही करायचं नाही का पुनरुद्धार केला त्या भाषेला एक नव नाव देणं भविष्यात आमच्या लेंकर बालांस बरं वाटेल असं मला वाटतं. हे रिसन करता मी मला दक्षिणी मराठी
लेंकरांना आणि एस्पेशली आमच्या कम्युनिटी उजून वाढतात की मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक बॉम्बे अँड इवन प्लेसेस लाईक झारखंड. तुम्ही सांगितलं होतं की भोज तांजूर मराठीत बोलतात की ते लोक.
मला फार विचित्र ऐकून फार विचित्र झालं अँड दॅट स्पष्ट होतं. दॅट इज ब्युटी ऑफ इट ऍक्च्युली. दॅट इज मिसेस मी सांगितलं की प्रोफेसर फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आले की प्रोफेसर कमल श्रीधर त्यांचे भाऊ पण त्यांच्या बरोबर आलो होते मला भेटायला. म्हणजे त्यांच्या बरोबर त्याला वाट दाखवायला तुम्ही आलो होते आणि त्यांनी म्हटलं त्यांनी बिहारचे आहे म्हणून आणि त्यांनी उजून वाढलं तर पुरा बिहार बिहार तिकडलं शिक्षण वगैरे वगैरे तिकडे झालं. आणि त्यांनी माझ्याकडं पंजाब तंजावर मराठीत बोललं, मला फार विचित्र ऐकलं. म्हणजे काय म्हणजे ते आमच्याच भाषात आहे, संशयच नाही आमच्या सिंटॅक्स ग्राम आणि बट भोजपुरी इंटोनेशन होते त्यांचे.
मला तर योजना मी करू पाहिलं होते.
इट वॉज रिअली अमेझिंग ऍक्च्युली. आय मीन आय कुडंट बिलीव्ह दॅट नो पीपल फ्रॉम बिहार ऑल्सो स्पीक अवर लँग्वेज. आणि त्याने जस्ट इमॅजिन दिस नो ही हॅज नो अदर कनेक्शन विथ मराठी. म्हणजे त्यांनी मराठी म्हणजे आमची मराठीला त्यांचं
तिकडे राहिलं ते करतात, तिकडची डॉमिनंट भाषा इम्पॅक्ट होईल इन्फ्लुएन्स.
आता लालू प्रसादाची हिंदी ऐकतो की आम्ही तसं ऐकतात तसं होत आहे मला ऐकायला. आय डोंट मीन इट इन अ डिमिनिंग वे, आय मीन इट इन अम्युझिंग वे, इन अम्युझिंग वे.
आणि तेवढ्या लोकांची डिफरंट डिस्टिंक्ट एक लँग्वेज, एक ऍक्सेंट आहे, एक डायलेक्ट
आहे. सी फॉर एक्झाम्पल सी दो आय स्पीक तंजावर मराठी ॲट होम, म्हणजे दक्षिणी मराठी ॲट होम. आणि माझे पूर्वज तंजावरमधून ट्रावणकोर संस्थानाला नियरली अबाउट 200 इयर्स पुढे ते मायग्रेट केलं.
राईट,
दे वेअर अंडर द एम्प्लॉयमेंट ऑफ ट्रावणकोर किंगडम. आणि आजाच्या आजा तिकडला दिवाण होते, दिवाण राम 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 म्हणून. आणि ते वेळीपासून आमच्या फॅमिली इज देर. आता ऑफकोर्स आता कोणी नाही तिकडं, माझे एक कसिन एक आहेत आणि त्यांच्या काळानंतर तिकडे कोणी असणार. ते म्हणजे मी वराड गेमकडून इकडे बँगलोरला शिफ्ट केलो, वाचिल तर मेड्रासात शिकलो, मेड्रासात वाचिलतो. बट माय सन अँड माय डॉटर बोथ आर मॅरिड अँड दे कॅन नॉट स्पीक लोकल लँग्वेज मलयालम वगैरे वगैरे. मला येतं मलयालम बोलता. मी ते एक काम म्हणतो म्हणजे तुम्ही ॲक्सेंट म्हणता आता, तर माझ्या आईनं मला कळलं म्हणजे माझ्या इंग्लिश आणि माझ्या मराठीत मलयालमाचे एक ॲक्सेंट होऊ शकतं. ते इट इज सहजच ते. It is as simple as our friend Dr. Kamal Sridhar's brother talking Bhojpuri Tanjavur Marathi.
ते सबकॉन्शियसली मर्ज होऊन जात आमच्या जीवींत. सो
इट इज नॅचरल.
हा, ते आम्ही काही कराल वैना. सो इट इज पार्ट ऑफ अस अँड वी हॅव टू बी प्राऊड.
या लँग्वेज इज अ मिडियम ऑफ कम्युनिकेशन. दॅट्स एज सिम्पल एज दॅट, नाही का?
वय सो तुम्ही ऐकलांत आनंदराव वसिष्ठांच्या आत्तोक्तच यात्रा इन इज क्वेस्ट टू गिव्ह दक्षिण देशस्थ मराठी अ स्ट्रक्चर. ये भाग अपूर्ण होतं. एजेसारखं आणखी 3 भाग आहे, ते मी तुम्हाला आणखी एक दिवस ऐकिवण. तमतोक्त मजे धन्यवाद आणि परतून नवरात्रीचं एकदवा उजुंड शुभेच्छा.